सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर श्रुती आहे तुमच्यासोबत टॉक टाइम मध्ये आणि आपल्या गप्पा सुरू आहेत. आजचा टॉक टाइम खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण माझ्यासोबत आहे रोशन शिंगे. या नावानिशी कदाचित आपण त्याला ओळखत नाहीये पण कोथिंबीर बॉय, कोथिंबीर गाय, कोरिएंडर लीडर अशा बऱ्याच नावांनी सध्या तो फेमस होतो आहे. एक कोथिंबीर 14 कोथिंबीर 14 रोशन खूप खूप स्वागत आहे तुझं रेड एफएम मध्ये.
हाय श्रुती.
आणि प्लीज सुरुवात तुझ्या त्या एनर्जेटिक अशा कोथिंबीर विकण्याच्या त्या लाईन्स ने प्लीज.
एक कोथिंबीर 14 कोथिंबीर 14 एक कोथिंबीर 14 कोथिंबीर 14 कोथिंबीर 14
वा. म्हणजे काय सांगशील, म्हणजे मला माहिती आहे किंवा सगळ्यांनाच माहितीये तू एक आर्टिस्ट आहेस मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि थेट भाजी विक्रेता आहे. ही मधली जर्नी जी आहे ती आम्हाला जाणून घ्यायची आहे तुझ्याकडून.
ऍक्च्युअली मध्ये मी मुंबईत विक्रोळीमध्ये एका छोट्याच्या घरात राहणारा व्यक्ती आहे आणि मला पुण्यातून कॉल आला होता एका मराठी चित्रपटासाठी. आले माझ्या राशीला त्याचं शूट झालं, त्यानंतर मी ऑडिशन दिले बरेचसे, मग 5 प्रोजेक्ट मध्ये माझं सिलेक्शन झालं. एक रघु 350 आणि त्यानंतर तिथा, मग बरेचसे काहीतरी असे चित्रपट झाले आणि रघु 350 ऑडिशन वगैरे कम्प्लीट झालं आणि मला वाटतं वर्कशॉप हा 11 ते 18 वर्कशॉप झालं. 19 तारखेला शूट लागलं होतं. मग 19 तारखेचं शूट लागलं आणि त्यानंतर न्यूजला बातमी आली, आपले पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं की 22 लॉकडाऊन आहे आणि चित्रपटाचे पूर्ण म्हणजे शूटिंग वगैरे रद्द करण्यात आले होते. मग आता आम्ही आळंदीला थांबलो होतो. आळंदीला थांबल्यावर मग अचानक मध्ये परत 22 तारीख सांगितली होती म्हणून थांबलो. मग 22 तारखेनंतर परत 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन लागला, 14 दिवस लॉकडाऊन लागला. आता मी झालो एकदम कन्फ्युज, आता जायचं कुठे, राहायचं कुठे, हॉटेलला राहायला जागा नाही, कुठे राहायला जागा नाही. तर मग मी दीदीला कॉल केला, दीदीला अचानक मध्ये कॉल केला आणि दीदीला सांगितलं, कारण माझ्या बहिणीला इथे पुण्यातच दिले पिंपळे गुरवला 60 फुटी रोड भावनगरला, मग तिला मी फोन केला. मग दीदींनी जिजूंशी बोलून मला अगोदर बोलून घेतलं इथे. मग कसा बसा तो ट्रॅव्हल प्रवास केला, बऱ्याच जणांनी मला पोलिसांनी अडवलं होतं तेव्हा, तो प्रवास करून दीदीपर्यंत 15 ते 20 किलोमीटरचा केला आणि इथेच मी स्टे केलं दीदीकडे. मग 1 महिना झाला, 1.5 महिना झाला आणि 2 महिने झाले पण काही कामच धंदे नाही आणि पूर्ण सेव्हिंग पूर्णपणे संपून गेली, शूटिंग पण रद्द झाली, सगळं. आता काय नेमका प्रश्न पडला, नेमका प्रश्न पडल्यावर एवढा त्रास झाला मला, मग काय सांगू. मी ना अक्षरशः म्हणजे मला काही कळतच नव्हतं, कारण खाण्यापिण्याचे पूर्ण वांदे झाले खरं सांगू तर. मग मी विचार केला काहीतरी करायचं, मला ठामपणे उभं राहायचंय.
सो हे सगळ्यात जास्त महत्वाचं होतं की तो खचला नाही, मला ठामपणे उभं राहायचं आहे हा निर्णय त्याने घेतला. कारण तो इतका फेमस आणि इतका लाडका भाजीवाला सगळ्यांचा कसा झाला हे आपल्याला कळणार आहे. ऐकत राहा 93.5 रेड एफएम, बजाते रहो.